भाग 15 येशूना चमत्कार मार्क याना 8 अध्याय 22 ते 26 वचन 5 अध्याय 35 ते 43 वचन 6 अध्याय 45 ते 52 वचन येशूने जवळ देवनी महान शक्ती होती. त्यानं खूप काही चमत्कार करना. त्यांनी रोगसला बरं करना आणि आंधळासला दिसायला लावना. मेलेल्या लोकसन संग बोलना व ते जिवंत वैनात. त्यानं वादळ शांत करना. येशू पाणीवर देखील चालना. जेव्हा लोकस त्याला चमत्कार करताना देख्या, कितीतरी लोकसनी त्याजवर विश्वास ठेवा की तो परमेश्वर कडे वनास. जा काही येशू बोलता आणि करता ता सर्व आश्चर्यचकित असणार. येशूनी जवळ आपल्याला मदत करण्यासाठी शक्ती असं.